नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 जागांवर मतदान. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर. तर बारामती, पुणे, शिरूर, सांगली आणि साताऱ्यात प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल. औरंगाबाद, जालना, बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण 307 अर्जांची उचल. आणि व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण. सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला मतपत्रिकेसंदर्भात निर्देश. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि तमिळनाडूमधल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होईल. याशिवाय राजस्थानमधल्या 12, उत्तर प्रदेशातल्या 8, मध्य प्रदेशातल्या 6, आसाम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगालमधल्या 3, मणिपूरमधल्या 2, तसंच छत्तीसगड आणि त्रिपुरा, जम्मू काश्मीरमधल्या प्रत्येकी 1 मतदारसंघाचा यात समावेश आहे. राज्यात उद्या विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि रामटेक या मतदारसंघात मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि जालन्यासह नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, शिरूर, पुणे, अहमदनगर आणि शिर्डी या राज्यातल्या एकूण 11 मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांना 25 एप्रिलपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. या सर्व मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपेल. या टप्प्यात 94 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले यांनी आज भाजपच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे सुप्रिया सुळे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी देखील बारामतीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या वतीनं आपला अर्ज आज दाखल केला. तर रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे खासदार अमोल कोल्हे यांनी, पुणे शहर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी, सांगली मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपचे खासदार संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच लोकसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी देखील उमेदवारीसाठी आपला दावा कायम ठेवला होता. पण आज किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राणे यांची उमेदवारी भाजपनं जाहीर केली. राणे उद्या रत्नागिरी इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर श्रंगारे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी भाजप नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरच्या पाणी टंचाईचा प्रश्न तसंच केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीचं निवेदन दिलं. हे निवेदन आपण राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी येत्या 20 एप्रिल रोजी नांदेड आणि परभणी इथं प्रचारसभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये टाकण्यात आलेल्या व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांबाबत 100% खातरजमा करण्यासंबंधीच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मतदारांना व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकेची पडताळणी करता यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिले आहेत. यासंदर्भातील निकालही सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांचं घरी जाऊन मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 40% जास्त दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांचं मतदान गंगाखेड तालुक्यातल्या एरंडेश्वर गावात घेतलं जात आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आज आणि उद्या ही मोहीम राबवण्यात येणार आहे। 20 आणि 21 एप्रिल रोजी परभणी विधानसभा मतदारसंघात तर जिंतूर, पाथरी, परतूर आणि घनसावंगी मतदारसंघात दिलेल्या तारखेनुसार घरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे। या अंतर्गत जिल्ह्यात 231 दिव्यांग, 85 वर्षांवरील विनंती केलेले 1394 तर अत्यावश्यक 4 असे 1629 मतदार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज 60 उमेदवारांनी 118 अर्ज घेतले। आज अपक्ष उमेदवार हर्षवर्धन रायभान जाधव यांनी एकमेव अर्ज दाखल केला आहे। बीड लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। यामध्ये आज पहिल्याच दिवशी 39 उमेदवारांनी 92 अर्ज घेतले आहेत। बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीसाठी जे उमेदवार अर्ज घेतील त्यांना उमेदवारी अर्ज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। जालना लोकसभा मतदारसंघासाठी आज पहिल्या दिवशी 34 जणांनी 97 नामनिर्देशन पत्र घेतली। या मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालं नाही। दरम्यान आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या वेगवेगळ्या कारवायात 94 गुन्हे दाखल केले असून 76 संशयितांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती जालना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ पराग नवलकर यांनी दिली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगानं छत्रपती संभाजीनगरात आचारसंहिता कक्षात गेल्या महिन्याभरात 163 तक्रारी सी व्हिजिल ऍपद्वारे प्राप्त झाल्या आहेत। त्यातील 143 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलं असून यासह इतर सर्वच्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी इथं सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर चिमूर आणि ब्रह्मपुरी इथं सकाळी 7 पासून 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी सांगितलं आहे। गडचिरोली चिमूर मतदारसंघात 1891 मतदान केंद्रांवर 16,18,000 मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। दरम्यान पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी नक्षलग्रस्त गडचिरोलीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मतदानासाठी तैनात सुरक्षा सैनिकाकडून ड्रोनद्वारेही देखरेख ठेवली जात असल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्तल यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही उद्या मतदान होत आहे। या लोकसभा क्षेत्रात एकूण 2133 मतदान केंद्र असून 18,27,000 मतदार आहेत। यासाठी आज मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन रवाना करण्यात आल्या। या लोकसभा मतदारसंघात मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्र हे नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडत असल्यानं इथं सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। मतदान केंद्रावर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एकंदरीत 10,000 कर्मचारी लोकसभा क्षेत्रात कार्यरत असून जर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडली तर अधिकाऱ्यांनी ती तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून सर्वांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं स्वीप उपक्रमांतर्गत आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली। तसंच धाराशिव तालुक्यातील सांजा गावात मतदार जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमादरम्यान देवदर्शनासाठी आलेल्या वधूवरांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली। राज्यात आज मालेगाव आणि बीड इथं सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। छत्रपती संभाजीनगर इथं 40.5, परभणी इथं 41.7 तर नांदेड इथं 41.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 102 जागांवर मतदान। चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। औरंगाबाद, जालना, बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण 307 अर्जांची उचल आणि व्हीव्हीपॅटवरील सुनावणी पूर्ण। सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला मतपत्रिकेसंदर्भात निर्देश। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।